आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ। मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन। महाराष्ट्रात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी नव्यानं 6 ते 7 हजार ग्रंथालयं सुरू करण्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा। T20 क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी। संघाचा विजयोत्सव आज मुंबईत साजरा होणार। आणि गाझापट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशानं हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांशी सल्लामसलत। नीती आयोग 4 जुलै ते 30 सप्टेंबर दरम्यान संपूर्णता अभियान राबवणार आहे। या अभियानात देशातल्या 500 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे। या अभियानामार्फत गरोदर मातांची तपासणी, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी, गरोदर मातांना पोषण आहार, मृदा आरोग्य पत्रिका आणि स्वयंसहायता गटांना खेळतं भांडवल देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं। आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या। या क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि ANM यांच्या कामाचं जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केलं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थितांनी आकांक्षित तालुक्याला सक्षम आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा केली। मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचा पुनरुच्चार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावाला राज्यसभेत उत्तर देताना मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व संबंधितांशी चर्चा करत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। मणिपूरमध्ये राहून स्वतः गृहमंत्र्यांनी शांततेसाठीच्या वाटाघाटी घडवून आणल्या। मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना सातत्यानं कमी होत असल्याचं सत्य आपण मान्य केलं पाहिजे यावर मोदी यांनी भर दिला। मणिपूरमध्ये शाळा, महाविद्यालयं, कार्यालयं आणि इतर संस्था नेहमीप्रमाणे सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली। प्रधानमंत्री हे बोलत असतानाच काँग्रेस, द्रमुक, TMC, आम आदमी पार्टी, RJD, डावे आणि इतर विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केला। अध्यक्ष जगदीप धनखड यांनी त्यांना आपल्या जागी जाऊन बसण्याची विनंती केली। त्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग केला। विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्याचं धाडस विरोधकांमध्ये नाही। सभात्याग करणं हा सभागृहाचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांच्या सभात्यागावर प्रधानमंत्र्यांनी दिली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत केलेल्या अभिभाषणाबद्दल सभागृहानं धन्यवाद प्रस्ताव मंजूर केल्यावर राज्यसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं। महाराष्ट्रात आगामी राज्य विधानसभा निवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगानं मतदार याद्यांची विशेष सारांश उजळणी जाहीर केली आहे। या अंतर्गत मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र स्थापन करण्यावर निवडणूक आयोगाचा भर राहील। मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांना बूथस्तरीय स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्यात येईल। या स्वयंसेवकांना पात्र मतदारांची नावं अद्ययावत करण्याचे आणि सोसायटी सोडून गेलेल्या किंवा सोसायटीतल्या मृत व्यक्तींची नावं काढून टाकण्याचं काम दिलं जाईल। गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बूथ स्थापन करण्यासाठी सोसायटीनं जवळच्या बूथस्तर अधिकाऱ्याशी संपर्क साधणं आवश्यक आहे। सोसायटी गुगल फॉर्मद्वारे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज देखील सादर करू शकते। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण सोसायट्यांना मतदारांसाठी सोयीस्कर आणि जवळच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापन करण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन केलं आहे। महाराष्ट्रात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी शासन अनुदानित सुमारे 11,500 ग्रंथालयं असून नव्यानं 6 ते 7 हजार ग्रंथालयं सुरू करण्यात येतील अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी उपस्थित केलेल्या अर्ध्या तासाच्या चर्चेला ते उत्तर देत होते। यानुसार 3000 लोकसंख्येच्या प्रत्येक गावात तसंच 500 लोकसंख्येच्या आदिवासी बहुल गावात ग्रंथालय अनिवार्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे ग्रंथालयांना सध्याच्या 60% अनुदानात 40% वाढ केली जाईल, तसंच ग्रंथालयांची दर्जोन्नती करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करून ग्रंथालयांकडून ऑनलाईन माहिती मागवली जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. राज्य पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरण्यात आलेली पदं ही तांत्रिक आहेत. एकीकडे ही तात्पुरती भरती 11 महिन्यांसाठी करत असतानाच दुसरीकडे 81 पदांच्या नियमित भरतीच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरू आहे असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. आमदार रमेश पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसांसाठी केलेलं निलंबन 3 दिवसांवर आणण्याचा प्रस्ताव विधान परिषदेनं आज एकमतानं मंजूर केला. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडल्यावर आवाजी मतदानानं तो मंजूर करण्यात आला. भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम आणि भारतीय साक्ष अधिनियम या नुकत्याच लागू झालेल्या 3 नव्या फौजदारी कायद्यांच्या अनुषंगानं पत्रसूचना कार्यालयानं आज मुंबईत एका विशेष वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सकाळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे उपसंचालक डॉ काकासाहेब डोळे उपस्थित होते. नव्या फौजदारी कायद्यांमुळे वेळेत न्याय मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. नवे कायदे हे शिक्षेऐवजी न्याय केंद्रित आहेत, तसंच यामुळे पीडित आणि तक्रारदारांना तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपली तक्रार आणि जबाब नोंदवता येतील. तक्रारीनंतर संपूर्ण तपासाचं चित्रण करणं आणि 90 दिवसात तपासाचा अहवाल सादर करणं पोलिसांसाठी बंधनकारक असेल. 7 वर्षांवरच्या शिक्षेची तरतूद असणाऱ्या गुन्ह्यात न्यायवैद्यकीय तपास अनिवार्य असेल असं डॉ डोळे यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. टी20 क्रिकेट विश्वचषक जिंकून आज बार्बाडोसहून मायदेशी परतलेल्या भारतीय संघानं दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रधानमंत्र्यांनी क्रिकेट संघाला शाबासकी दिली आणि संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत असल्याचं सांगितलं. केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्ली विमानतळावर विश्वविजेत्या संघाचं स्वागत केलं. मोठा जनसमुदाय विमानतळाबाहेर उपस्थित होता. वादळी हवामानामुळे संघाला बार्बाडोसमध्ये अडकून पडावं लागलं होतं. क्रिकेटपटूंचं दुपारी मुंबईत आगमन होणार असून संध्याकाळी मरीन ड्राईव्हवर एका शोभायात्रेत सहभागी होऊन ते क्रिकेट रसिकांची मानवंदना स्वीकारतील. शोभायात्रेला 5 वाजता एनसीपीएपासून सुरुवात होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियमवर त्यांचा सत्कार होणार आहे. टीम इंडियाला बीसीसीआयकडून 225 कोटी रुपयांचा धनादेश दिला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेऊन सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एनसीपीए ते मेघदूत पुलापर्यंतचा मार्ग वाहनांना फिरण्यास तसंच पार्किंग करण्यास बंद राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. गाझापट्टीत इस्रायलबरोबरचं युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थांसोबत सल्लामसलत केल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासचा प्रतिसाद मध्यस्थांमार्फत पोहोचवल्याच्या वृत्ताला इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दुजोरा दिला आहे. या प्रतिसादाचा अभ्यास करून इस्रायल निर्णय घेईल असं त्यांनी स्पष्ट केलं. देशाच्या वायव्य आणि मध्यभागात पुढच्या 4 दिवसात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद यासह हिमाचल प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असं हवामान विभागानं कळवलं आहे. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि मेघालयमध्ये आज अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभरात प्रारंभ. मणिपूरमधली परिस्थिती निवळण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन. महाराष्ट्रात वाचन चळवळीला चालना देण्यासाठी नव्यानं 6 ते 7 हजार ग्रंथालयं सुरू करण्याची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. टी20 क्रिकेट विश्वविजेत्या संघाला प्रधानमंत्र्यांची शाबासकी. संघाचा विजयोत्सव आज मुंबईत साजरा होणार. आणि गाझापट्टीत युद्धसमाप्तीच्या उद्देशानं हमासची इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थांची सल्लामसलत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.